स्वातंत्र्याचा सूर उगवला, पण उषककाल होत असतानाच अंधारू लागलं. कवी सुरेश भटांनी या परिस्थितीचं फार यथार्थ वर्णन या कवितेत केलं आहे.
उषककाल होता होता काळ रात्र झाली, उषककाल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली, उषककाल होता होता काळ रात्र झाली, उषककाल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली,
चार किरणांची आसका धरावी.
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी, जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी. कसा सूर्य अंधाराचा वाहतो पखाली, कसा सूर्य अंधाराचा वाहतो पखाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, उषककाल होता होता काळ रात्र झाली.
आम्ही
ते स्मशानी जाना प्रेतही नवाली, आम्ही ते स्मशानी जाना प्रेतही नवाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या
एक बंदिशाला,
जिथे देवकीचा पाना दुधाने जळाला, जिथे देवकीचा पाना दुधाने जळाला.
कसे
पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली, कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली, उषककाल होता होता काळ रात्र झाली.
ला 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 धुमसतात अजूनी विझल्या चितांचे निखारे ला 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 ला
अजून रक्त माग उठते वधस्तंभ सारे
अजून रक्त माग उठते वधस्तंभ सारे
आसवेत स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली आसवेत स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली अरे पुन्हा